jazz.com शाम जी आई, लेखक साने गुरुजी, अभिवाचन मंदार कुलकर्णी, ध्वनि संयोजन दर्शन पोल, नेहा स्टूडियोज पुणे, नाटकवाला प्रस्तुति। रात्र बारावी, शामचे पोहणे। कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेले असतात, हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात। पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते। नवीन मुलांना या वेळेसच पोहावयास शिकवतात। नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात आणि देतात त्याला विहिरीत ढकलून। विहिरीत पोहणारे असतातच, सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर येऊन वर येणारे अट्टी पोहणारे असतात। पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात। कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होतात, माना वर करून होड्या करतात, नाना प्रकार करतात। माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते। वडिलांना पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते। दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पाहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही। मला फार भीती वाटे। आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकत, परंतु मी मात्र भित्री भाऊबाई।
टकला रे श्यामला,
असं कोणी म्हटलं की मी तिथून पोबारा करीत असे। माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम, पोहायला शिक, ती लहान लहान मुलं पोहतात आणि तुला रे कसली भीती, तुला बुडू का देतील ते सगळे। उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा। तो वरवडेकरांचा बाळू तो शिकविल तुला, नाहीतर भाऊजींसोबत जा। अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम, येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत, पोहावयास यायला हवे। कुसाताईची वेणी आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला, नाहीतर तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा। उद्या जा हो पोहायला, त्या बाबूकडे सुखडी ठेवल्यात, त्या बांध कमरेला वाटले तर आणखी धोतर बांधून वर धरतील। उद्या जा हो। मी काहीच बोललो नाही। रविवार उजाडला, मी कोठेतरी लपून बसायचे ठरवले। आज आई पोहावयास पाठवल्याशिवाय राहणार नाही हे मी नक्की ओळखलं होतं। मी माळ्यावर लपून बसलो। आईच्या प्रथम ते लक्षात आलं नाही। साधारण 8 वाजायची वेळ आली। शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू सगळे आले।
श्यामजी आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला, ह्या पहा सुखडी सुद्धा आणले आहेत,
बन्या म्हणाला। हो येणार आहे, परंतु आहे कोठे तो? मला वाटलं की तुमच्याकडेच आहे।
श्याम, अरे श्याम,
कोठे बाहेर गेला की काय? असं म्हणून आई मला शोधू लागली। मी वरून सारी बोलणी ऐकत होतो। मुले म्हणाली,
तिकडे आमच्याकडे नाही आला बुवा, कोठे लपून तर बसला नसेल ना, आम्ही वर शोधू का?
आई म्हणाली, बघा बरे असला तर, त्याला उंदीर घुशी सारखी लपण्याची सवयच आहे। त्या दिवशी असाच माझ्या खाली लपून बसला होता। पण पोरांनो, वरती जरा जपून जा हो, तो तक्ता एकदम वर उचलतो, अलगत पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असं वाटू लागलं. मी बारीक बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असं वाटलं की भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले. तसं जर मला लहान होता आलं असतं तर भाताच्या कणग्या आड मी मांजरासारखा लपून बसलो होतो.
नाही, तो इथे का लपून बसेल इतक्या अडचणीत?
एक जण म्हणाला.
चला 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 आपण जाऊ, उशीर होईल नाही तर मागून,
दुसरा म्हणाला. इतक्यात तिसरा म्हणाला,
ए तबक 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 सापडला, ते कणगीच्या पाठीमागे, श्याम असे तो.
सगळे माझ्याकडे पाहू लागले.
श्याम, चल ना रे, असं काय लपून बसतोस?
आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. पकडा त्याला आणि घेऊन जा, आज त्याला नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली. ती मुलं जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु कितीही झालं तरी ती परक्यांची मुलं, ती जोर थोडीच करणार. हळूहळू ओढत होती, मी सगळा जोर लावत होतो.
श्यामची आई, तो काही केले येत नाही, अगदी जागचा हलत नाही,
मुलं म्हणाली. आईला राग आला. ती म्हणाली, बघू देत कसा येत नाही ते.
कोठे कारटा? मीच येते, थांबा.
आई वर आली आणि रागानं माझा हात धरून तिनं ओढलं. जवळपास फरफटतच ओढू लागली. तरी सुद्धा मी हटूनच होतो. एका हाताने आई ओढत होती, दुसऱ्या हाताने ती शिमटीत मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली,
तुम्ही हात धरा आणि ओढा, मी पाठीमागून हाकलते, झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो.
मुलं मला ओढू लागली. आई शिमटीवर शिमटी देऊ लागली.
नको ना मारू आई, आई आ मेलो,
मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ उठ, उठून चालू लाग, आज मी अशी सोडणार नाही तुला. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवारे याला, चांगले नाका तोंडात पाणी जाऊ दे. उठ, उठत कसा नाहीस अजून? लाज नाही वाटत लपून बसायला? त्या मुली आल्या बघ फजिती बघायला.
असं म्हणून आईनं जोरजोरानं मारणं चालवलं.
जातो जातो, नको ना मारूस,
मी म्हटलं.
निक तर, पुन्हा पळालास तर बघ, घरात घ्यायची नाही मी तुला,
आई म्हणाली.
श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते, परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली,
वेणू म्हणाली.
सोड रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच शेपेल, मग आम्ही नको म्हटलं तरी सुद्धा तू स्वतःहून उड्या मारशील,
आई म्हणाली. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू आणि इतर तरुण होतेच.
काय आज आला का श्याम? ये, मी सुखडी नीट बांधतो हो,
असं म्हणून बाळू वरवडेकरानं माझ्या कमरेत सुखडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो.
मार बघू आता नीट उडी,
बाळू म्हणाला. मी आत डोकवावं आणि पुन्हा माग यावं, थोडं पुढं व्हायचं, पुन्हा माग व्हायचं, नाग धरायचं, सोडायचं, असं सगळं चाललं होतं.
भित्रा येणू, तू मार उडी म्हणजे श्याम मारिलच,
वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूनं परकराचा काचा करून उडी मारली. इतक्यात एकदम कुणीतरी आत लोटून दिलं. मी ओरडलो,
मेलो, आई ग मेलो.
पाण्यातून वर आलो आणि घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मिठी मारू लागलो. ते काही मिठी मारू देईनात.
आडवा हो असा, ओट पाण्याला लाव आणि लांब हो। हा आता हात हलव।
मला पोहण्याचे धडे मिळू लागले। बाळूनही उडी घेतली आणि मला धरलं। माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला।
अरे घाबरू नकोस, घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो। एकदम कडेला धरावायला नको बघू, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये।
बाळू वस्तुपाठ देत होता।
आत्ता फिर आणि उडी मार चढवर,
बन्या म्हणाला। मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरलं, पुढे माग करत होतो, पण मग शेवटी टाकलीच एकदाची उडी।
शाबास रेशा, आता आलंच पोहण, भीती गेली की सार गेलं,
बाळू म्हणाला। त्यानं मला पाण्यात धरलं आणि आणखी शिकवलं।
आता आणखी एक उडी मार म्हणजे झालं।
वर येऊन मी उडी टाकली। बाळून न धरिता थोडा पोहलो। माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती। माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली। आम्ही सारे घरी जाण्यास निघालो। मुले माझ्याबरोबर मला घरी पोचवायला आली। बन्या म्हणाला,
श्यामची आई, श्यामनं आपणहून शेवटी उडी मारली, मुळीच भ्यायला नाही, आणि सुखडीवर थोडं थोडं त्याला पोहताही येऊ लागलं।
बाळू काका म्हणाले,
श्याम लवकरच शिकेल चांगलं पोहायला।
अरे पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही। श्याम डोके चांगले पूस हो, आणि ती शेंडी ही पूस, आई म्हणाली। मुलं निघून गेली। मी डोकं पुसलं, सुकी लंगोटी नेसलो। मी घरात जरा रागावूनच बसलो होतो। जेवण वगैरे झाली, आई जेवावयास बसली होती। मी ओसरीवर होतो इतक्यात
श्याम,
अशी आईनं गोड हाक मारली। मी आईजवळ गेलो आणि म्हटलं, काय ग आई? तशी ती म्हणाली,
ती दह्याची कोंडी घे, आत दही आहे, चाटून टाक, आवडते ना तुला?
मला नको, जा, सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस होय।
मी रडबेला होऊन म्हटलं,
हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत। विहिरीवर इतक्या पाण्यात पोचलो तरी ते गेले नाहीत, ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही देऊ नकोस। हे वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन?
क्षणात आईचे डोळे भरून आले। ती तशीच उठली, तिच्याने भात गिळवेना। ती हात धुवून आली। आई तशीच जेवण पुरे न होता उठली। हे पाहून मला वाईट वाटले। माझं बोलणं आईला लागलं का? आईनं तेलाची वाटी आणली, माझ्या वळांना ती लावू लागली। मी काहीच बोललो नाही। आई रडबेली होऊन म्हणाली,
श्याम तू भित्रा आहेस असं का जगानं तुला म्हणावं? श्यामला कोणी नावं ठेवू नयेत म्हणून मी त्याला मारलं। श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे का कोणी म्हटले तर आवडेल का? तुला खपेल का ते? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल का? माझ्या मुलांचा अपमान केलेला मला नाही हो सहन होणार। आणि कोणी माझा अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये। असं असेल तरच मी त्यांची खरी आई आणि ते माझे खरे मुलगे। रागावू नकोस हो, चांगला धीट हो, ते दही खा आणि जा खेळ, आज निजू नको। पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो।
गड्यांनो, माझ्या आईला धीट मुलं हवी होती, भित्री नको होती। अभिवाचन मंदार कुलकर्णी, ध्वनी संयोजन दर्शन पोळ, नेहा स्टुडिओज पुणे। नाटकवाला प्रस्तुती।